स्तोत्रसंहिता अध्याय 108 हे देवा माझे मन स्थिर आहे, मी आदराने माझ्या मनापासून संगीताने गाणे गाईन. हे सतार आणि विणे तुम्ही जागृत व्हा, मी पहाटेला जागे करीन. हे परमेश्वरा मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन. मी राष्ट्रामध्ये तुझी स्तुती गाण गाईन, कारण तुझ्या महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे आणि तुझी सत्यता आकाशाला पोहोचली आहे. हे देवा तू आकाशांच्या वर उंचावलेला आहे आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर हो. म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे. तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे. देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, मी उल्लासेन, मी शेखेम विभागीन आणि सुकोताचे खोरे मोजून देईन. गिलाद माझा आहे आणि मनसे माझा आहे. इफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहुदा माझा राजदंड आहे. मॉब माझे स्थानाचे पात्र आहे आणि अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टियाविषयी विजयने आरोळी करीन. तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल? हे देवा तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस. आमच्या शत्रूविरुद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे. देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ. तू आपल्या शत्रूला पायाखाली तुडविल.